नमस्कार, मी रश्मी पाटकर। ऐकूयात काही ठळक घडामोडी। जाती आधारित जनगणना करण्यात यावी आणि किमान आधारभूत किमतीची कायदेशीर हमी शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत केली। इंडिया आघाडीचं सरकार आल्यास या दोन्ही गोष्टी करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं। केंद्रीय अर्थसंकल्पात देशाच्या लोकसंख्येच्या 73% असलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांसाठी काहीच तरतुदी नसल्याचा आरोप त्यांनी केला। पॅरिस ऑलिम्पिक 2024 आज नेमबाजी स्पर्धेत 10 मीटर एअर रायफल प्रकाराच्या अंतिम फेरीत पुरुष गटात अर्जुन बबुता आणि महिला गटात रमिता जिंदल यांना पदक मिळवण्यात अपयश आलं। अंतिम क्रमवारीत रमिता 7व्या स्थानावर तर अर्जुन 4थ्या स्थानावर राहिल्यानं त्यांचं पदक थोडक्यात हुकलं। बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी ही जोडी पुढच्या फेरीत गेली। त्यांचा सामना उद्या इंडोनेशियाच्या फजर अल्फियान आणि मुहम्मद रियान अर्डियंटो या जोडीशी होईल। शल्यविशारद, बालरोग तज्ज्ञ आणि मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ स्नेहलता देशमुख यांचं आज सकाळी मुंबईत निधन झालं। त्या 85 वर्षांच्या होत्या। गर्भसंस्कार, नवजात शिशू तसंच माता यांच्या आहारासंदर्भात त्यांनी महत्वपूर्ण काम केलं आहे। मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू म्हणून आपल्या कारकिर्दीत त्यांनी विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रावर विद्यार्थ्याच्या आईचं नावही नमूद करण्यासारखे महत्वाचे निर्णय घेतले। राज्यात आजही अनेक ठिकाणी पाऊस सुरू आहे। चंद्रपूर जिल्ह्यात सततच्या पावसामुळे नदी नाले नलाव तुडुंब भरले असून जिल्ह्यातल्या इराई धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे प्रशासनानं नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून अनेक मार्ग बंद झाले आहेत। धुळे जिल्ह्यातही हतनूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं आज तापी नदीपात्रात विसर्ग करण्यात आला। प्रशासनानं काठावरच्या गावातल्या नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे। मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 23 अंकांनी वधारून 81,356 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही किरकोळ वाढ नोंदवत 24,836 बंद झाला। सकाळच्या सत्रात सेन्सेक्सनं 81,749 तर निफ्टीनं 24,980 आतापर्यंतचा उच्चांक गाठला होता। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।